अंडाशय 2 ओव्हरी सपुष्प वनस्पतीच्या लैंगिक प्रजननासाठी दोन भिन्नलिंगी पेशींची गरज असते. त्यापैकी स्त्रीलिंगी पेशी ज्या ग्रंथींमध्ये तयार होते त्या ग्रंथीला अंडाशय अथवा किंजपुट म्हणतात. फुलाच्या जायांगाच्या तळाचा भाग म्हणजे अंडाशय. अंडाशयाच्या आत भ्रूणकोश असतो, त्यामध्ये बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अंड असते. परागण झाल्यानंतर कुक्षीवृत्तांमधून परागनलिका वाढते आणि बीजांडामध्ये शिरते. भ्रूणकोशाजवळ आल्यानंतर परागनलिकेचे टोक फुटते आणि पुंयुग्म मोकळे होतात. त्यापैकी एक पुंयुग्म आणि अंड यांचा संयोग होऊन युग्मनज तयार होतो. फलनानंतर जायांगामध्ये बदल होतात आणि अंडाशयातून फळ तयार होते. दीक्षित प्रतिभा यांनी ही नोंद लिहिलेली आहे.